यहोशुआ अध्याय 13। आता यहोशुआ म्हातारा आणि चांगल्या उतार वयाचा झाला होता, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे। हा देश अजून बाकी राहिलेला आहे। पलिष्ट्यांचा सर्व प्रांत आणि सर्व गशुरी प्रांत मिस्राच्या पूर्वेस जी शिहोर नदी, तिथपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत, ही जो देश तो कनान्यांचा मानलेला आहे, गज्जी व अश्दोदी, अश्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी 5 सुभेदार आहेत। दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश आणि सिदोन्याचे मारा, अफेक व अमोर्यांच्या सीमेपर्यंतचा देश आणि गिबली यांचा देश व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे। लबानोनापासून मिस्र फोत माईमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे सर्व सिदोनी यास मी इस्रायलाच्या संताना पुढून वतनातून बाहेर घालवीन। त्यांचा देश इस्रायलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे। तर आता 9 वंश व अर्धा मनुष्यचा वंश यास वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर। मनुष्यच्या बाकीच्या अर्ध्या वंशाला व रौबेनी व गादी यांना आपल्या वतनाचा वाटा मिळाला आहे। परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना यार्देनीच्या पलीकडे पूर्वेस जे दिले ते त्यांचे आहे। अर्नोन नदीच्या काठावरले अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी ते नगर, तेथून दिबोनापर्यंत मेदब्याची सर्व पठारे ही, आणि अमोर्यांचा राजा सिहोन ज्याने हेशबोनात राज्य केले त्याची, अम्मोनी संतानांच्या सीमेपर्यंत सर्व नगरे, गिलाद आणि गशुरी व माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर व सलेखापर्यंत सर्व बाशान म्हणजे रेफाईतला जो एकटाच शेष राहिलेला अष्टारोत व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओघ याचे सारे राज्य, इथल्या सर्वांचा मोशेने मारून वतनातून बाहेर घालवले। तथापि इस्रायलाच्या संतानांनी गशुरी व माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही। तरी आजपर्यंत गशुरी व माकाथी इस्रायलामध्ये राहत आहेत। लेवीच्या वंशाला मात्र त्याने वतन दिले नाही। इस्रायलाचा देव परमेश्वराने त्यास सांगितल्याप्रमाणे अग्नीतून केलेली अर्पणे तेच त्यांचे वतन आहे। परंतु रौबेनाच्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने दिले आणि त्याची प्राप्ती झालेली सीमा ही होती, अर्नोन नदीच्या काठावर जे अरोएर म्हणजे त्या खोऱ्याच्या मध्यभागी जे नगर, तेथून मेदबा जवळचा सर्व पठारी प्रदेश, हेशबोन आणि पठारावरील जी सर्व नगरे, दिबोन व बामोत, बाल व बेत बालमोन आणि याहस व कदेमोफ, मेफात आणि किर्याथाईम व सिबमा व खोऱ्याच्या डोंगरावरचे सरेत शहर, बेत पौर व पिसगाच्या उतरणी व बेत यशिमोत आणि पठारातली सर्व नगरे म्हणजे अमोर्याचा राजा सिहोन त्याचे सर्व राज्य त्यामध्ये होते. त्याने हिजबोनात राज्य केले, त्यास मोशेने मारले आणि देशात राहणारे सिहोनाचे मुख्य म्हणजे मिद्यानावरले अधिपती अवी रेकेम व सूर व हूर रेबा या सहित मारले आणि त्यांच्या मारलेल्यांमध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम याला इस्रायलाच्या संतानांनी तलवारीने जीवे मारले. तर रौबेनाच्या संतानांची सीमा यार्देन नदीचा तीर अशी झाली. रौबेनाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्यांचे हेच वतन, ती नगरे व त्यांच्या खालची गावे. गादाच्या वंशालाही त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने वतन दिले आणि त्यांची सीमा याजेर व गिलादातली सर्व नगरे व अम्मोन यांच्या संतानांचा अर्धा देश राब्बा यांच्या पुढे जे अरोयेर तेथपर्यंत झाली आणि हिजबोनापासून रामात मिस्पा पर्यंतचा प्रदेश आणि बतोनीम व महनाईम पासून दबीरच्या सीमेपर्यंत आणि खोऱ्यातले बेत हराम व बेत निम्रा व सुक्कोत व साफोन म्हणजे हिजबोनाचा राजा सिहोन याच्या राज्याचा शेष भाग यार्देन व तिच्या तिरींचा किन्नेरोत समुद्राच्या काठपर्यंतचा असे यार्देनीच्या पलीकडे पूर्वेस झाले. गादाच्या संतानांच्या कुळाप्रमाणे त्याचे वतन हेच, ती नगरे व त्यांच्या खालचे गाव. आणि मनुष्याच्या अर्ध्या वंशाला मोशेने वतन दिले. तर मनुष्याच्या अर्ध्या संतानांच्या वंशाला त्यांच्या कुळाप्रमाणे असे झाले की त्यांची सीमा महनाईम पासून सर्व बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य बाशानातली याईराची जी अवघी गावे 60 नगरे त्या सुद्धा आणि अर्धा गिलाद आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोत व एद्रई या सुद्धाही. असे मनुष्यचा पुत्र माखीर यांच्या संतानांना म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले. यरिहो जवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच. लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले तसा तोच त्यांचे वतन आहे.